आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मुरली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अबुजांत नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू हांचे बरोबर उलोवणी करतले. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघना संबंधीत कागाळी विशीं वेंचणूक आयोगान भाजप आनी काँग्रेसीक नोटीस जारी केल्या. महाराष्ट्र आनी झारखंड विधानसभा वेंचणुकेचो प्रचार तेंगशेर पावला. वायू गुणवत्ता वेवस्थापन आयोगान GRAP अंमलबजावणी करपी अधिकाऱ्यांक राष्ट्रीय राजधानी वाठारांतल्या आनी लागसारच्या राज्यांतल्या सगळ्या चिन्हीत प्रदूषण सुवातींनी प्राधान्यान हाताळपाची सुचोवणी दिल्या. बायलां आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी सर्तीन आज गट टप्प्यांतल्या निमाण्या मॅचीन भारत जपाना आड खेळटलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अबुजांत नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू हांचे बरोबर उलोवणी करतले. दोनी फुडारी धोरणात्मक भागीदारीचो नियाळ घेतले आनी द्विपक्षीय संबंध वाडोवपा खातीर हेर उपायांचेर चर्चा करतले. उलोवण्या उपरांत साबार कबलाती जावपाच्यो शक्यताय आसा. तशेंच प्रधानमंत्री नायजेरियांतल्या भारतीय समुदायाक संबोधीत करतले. नायजेरिया, ब्राझील आनी गयाना ह्या तीन देशांच्या 5 दिसांच्या भोंवडेच्या पयल्या पांवड्यांत काल रातीं प्रधानमंत्री नायजेरियांत पावले. 17 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची नायजेरियाक ही पयली भेट. नायजेरियांतल्यान प्रधानमंत्री मोदी फाल्यां 2 दिसांच्या भोंवडेर ब्राझीलाच्या रियो दे जानेर शारांत वतले आनी राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला द सिल्वा हांणी आयोजीत केल्ल्या G20 शिखर सभेन वांटो घेतले. हे परिशदे वेळार प्रधानमंत्री मोदी वेगवेगळ्या जागतीक मुद्द्यांचेर भारताचो दृश्टीकोण मांडटले आनी हालींच भारतांत जाल्ल्या G20 आनी व्हॉयस ऑफ द ग्लोबल साऊथ शिखर सभेच्या परिणामांचेरूय चर्चा करतले. आपल्या भेटीच्या 3रा आनी निमाण्या पांवड्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 19 ते 21 नोव्हेंबर मेरेन गयानाक भेट दितले. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघना संबंधीत कागाळीविशी वेंचणूक आयोगान भाजप आनी काँग्रेसीक नोटीस जारी केल्या. महाराष्ट्र आनी झारखंडान चालू आशिल्ल्या विधानसभा वेंचणुकेन भाजप आनी काँग्रेसीन एकामेका आड कागाळी केल्या उपरांत वेंचणूक आयोगान काल भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आनी काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांकां पत्रां धाडलीं. झारखंड आनी महाराष्ट्र विधानसभा वेंचणुके खातीरच्या प्रचारा वेळार दोनूय पक्षांनी एकामेकांच्या स्टार प्रचारकांचेर प्रचाराच्या वेळार आदर्श आचारसंहितेचें उल्लंघन केल्ल्याचो आरोप केल्लो. वेंचणूक आयोगान फाल्यां सोमार दनपार 1 वर मेरेन दोनूय पक्षां कडल्यान औपचारीक जाप मागल्या. झारखंडान फाल्यां सांज वेळार विधानसभा वेंचणुकेच्या 2र्या पांवड्या खातीरचो प्रचार सोंपतलो. मतदारांक आकर्षित करपा खातीर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी पुराय यत्न करतात. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आज गोमिया, सिंद्री आनी नाला हांगा 3 मतदान रॅलींनी उलोवप करतले. दुसरे वटेन झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिश्ठ फुडारी आनी मुखेलमंत्री हेमंत सोरेन राज्यभरांत 6 रॅलींनी उलोवपाचे आसात. तशेंच काँग्रेसीचे फुडारी राज्यभरांत साबार बसकांनी उलोवपाचे आसात. RJD फुडारी तेजस्वी यादव धनबादान लोकांक संबोधीत करतले. तशेंच शिवराज सिंग चौहान, हिमंत विश्व शर्मा, चंपाई सोरेन सयत जायते भाजप फुडारी NDA उमेदवारांच्या समर्थनान प्रचार करतले. हेमंत सोरेन सरकार आदिवासींक फक्त वोट बँक वापरता असो आरोप भाजपचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी काल केलो. जामतारान जाल्ले वेंचणुकेच्या बसकेक संबोधीत करतना भाजपचे वरिश्ठ फुडारी आनी विधानसभा सहप्रभारी हेमंत विश्व शर्मा आनी हेमंत सोरेन हांणी फाल्स आश्वासनां दिल्ल्याचो आरोप केलो. भाजप झारखंडाक सावत्र वागणूक दिता असो आरोप काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी जामतारा आनी खिजरीन काल केलो. 20 नोव्हेंबराक 2र्या निमाण्या पांवड्यान मतदान जातले. ह्या म्हयन्याच्या 23 तारखेक मतमेजणी जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. महाराष्ट्रांत प्रचार सोंपपाक फक्त 2 दीस उरिल्ल्यान विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. सगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी पक्षाच्या उमेदवारांच्या फावरांत रॅली आनी जाहीर सभा घेतात. मतदारांक 20 नोव्हेंबराक मताधिकार वापरपाक प्रोत्साहीत करपा खातीर वेंचणूक आयोग स्वीप वरवीं मतदानाच्या म्हत्वाची जागृताय निर्माण करपाचे यत्न करतात. मेरा बूथ सबसे मजबूत कार्यावळी खाला महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकर्त्याकडे व्हर्च्युअल संवाद साधताना प्रधानमंत्री भाजपच्या वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आणि समाजातल्या दरेका वर्गाक सशक्त करपाचे लक्ष केंद्रीत केल्ल्या महाराष्ट्राच्या महायुती सरकाराच्या यत्नांची तोखणाय केली. महायुती सरकाराच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळाचेर महाराष्ट्रातले लोक पुरायपणान समाधानी आसात अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. काँग्रेसचे ज्येष्ठ फुडारी आनी आदले अर्थमंत्री पी चिदंबरम हांणी काल मुंबयत पत्रकार परिशदेन बेरोजगारी ह्यो राज्यांतलो सगळ्यांत गंभीर मुद्दो आशिल्ल्याचें म्हळें. काँग्रेसीची सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा हांणी काल शिर्डी आनी कोल्हापुरांत पक्षाच्या उमेदवारां खातीर प्रचार बसका घेतली. ह्या म्हयन्याच्या 20 तारखेक महाराष्ट्रांत विधानसभा वेंचणुके खातीर मतदान जावपाचें आसा आनी 23 तारखेक मतमेजणी जातली. वायू गुणवत्ता वेवस्थापन आयोगान म्हळ्यार CAQMान ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅन म्हळ्यार GRAP अंमलबजावणी करपी अधिकाऱ्यांक राष्ट्रीय राजधानी वाठारांतल्या आनी लागसारच्या राज्यांतल्या सगळ्या चिन्हीत प्रदुशीत सुवातींनी प्रदुशण प्राधान्यान हाताळपाची सुचोवणी दिल्या. NCR वाठारांत GRAP कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करपा खातीर CAQMान काल नवी दिल्लीत नियाळ बसका घेतली. ह्या बसके उपरांत CAQMान नागरिकांच्यो प्रलंबीत आशिल्ल्यो कागाळी सप्तका भितर सोडोवपाक सांगला. म्हायती आनी प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव हांणी फटीच्यो बातम्यांक तोंड दिवपा खातीर आनी लोकशायेचें रक्षण करपा खातीर डिजिटल माध्यमां मदीं जापसालदारकीचें भान राखपाचें आवाहन केलें. नवी दिल्लीन राष्ट्रीय पत्रकार दिसाच्या कार्यावळींत व्हर्च्युअल रित्या बीज भाशण दितना वैष्णव हांणी म्हळें की डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मान तांच्या प्रणालींचो समाजाचेर जावपी परिणाम लक्षांत घेवन उपाय सोदपाक जाय. तशेंच बदलत्या माध्यमांच्या परिदृश्या मदीं आनी भारताच्या विविध संस्कृतीक आनी सामाजीक संदर्भां मदीं सेफ हार्बर तरतुदीचेर परतून नदर मारपाची गरज तांणी उक्तायली. लोकशाय तिगोवन दवरपा खातीर प्रसार माध्यमांची भुमिका तांणी अधोरेखीत केली. राष्ट्रीय पत्रकार दीस दर वर्सा 16 नोव्हेंबराक मनयतात. ह्या दिसा प्रेस काउन्सिलान कामाक सुरवात केल्ली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 खातीर आंतरराष्ट्रीय ज्युरीचो अध्यक्ष फिल्म निर्मातो आशुतोष गोवारीकर हाची नेमणूक जाल्या. गोवारीकर हाका जोधा अकबर लगान आनी स्वदेश ह्या सिनेमा खातीर नामना मेळ्यात. 20 ते 28 नोव्हेंबर मेरेन गोंयांत जावपा आशिल्ल्या प्रतिश्ठीत फिल्म फेस्टिवला कडेन जोडिल्ल्याचो आपल्याक भोवमान आसा अशें फिल्म निर्मात्यान सांगलें. काळा प्रमाण सतत विकसीत जावपी सिनेमा पळोवपाक ह्या महोत्सवाक परस बरी सुवात ना अशें गोवारीकर हांणी सांगलें. 1962 भारत चीन झुजाच्या वीरांच्या शौर्य आनी बलिदानाक आदरांजली म्हणून भारतीय लष्कर आज आनी फाल्यां अरुणाचल प्रदेशांतल्या 2 युद्ध स्मारकांचेर स्मरणार्थांत कार्यक्रम आयोजीत करतले. ही 2 युद्ध स्मारकां म्हळ्यार तवांग हांगासरलें जसवंतगड युद्ध स्मारक जंय आज कार्यावळी जातल्यो आनी वेस्ट कामेंग जिल्ल्यांतल्या न्युकमाडूंग वॉर मेमोरियल हांगा फारें कार्यावळी जातल्यो. मणिपुरांत शांतताय प्रस्थापीत करपा खातीर सुरक्षा दळांक गरजेचीं पावलां उबारपाचे निर्देश दिल्यात अशें घर मंत्रालयान सांगलां. फाटल्या कांय दिसा सावन मणिपुरांतली परिस्थिती गंभीर आसा. मंत्रालयान निवेदनान म्हळां की दोनूय समाजांतले सशस्त्र गुन्यांवकार हिंसक कारवायो करतात आनी ताका लागून कांय जाणांचो जीव गेला. हॉकींत आज बिहारांतल्या राजगीर हॉकी स्टेडियमाचेर जावपी बायलां आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 गट पावण्यावेल्या निमाण्या मॅचींत भारत जपाना आड खेळटलो. ही मॅच सांजवेळा 4:45 सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अबुजांत नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू हांचे बरोबर उलोवणी करतले. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघना संबंधित कागाळी विशीं वेंचणूक आयोगान भाजप आनी काँग्रेसीक नोटीस जारी केल्या. महाराष्ट्र आनी झारखंड विधानसभा वेंचणुकेचो प्रचार तेंगशेर पावला. वायू गुणवत्ता वेवस्थापन आयोगान GRAP अंमलबजावणी करपी अधिकाऱ्यांक राष्ट्रीय राजधानी वाठारांतल्या आनी लागसारच्या राज्यांतल्या सगळ्या चिन्हीत प्रदुशीत प्रदुशण सुवातींनी प्रदुशण प्राधान्यान हाताळपाची सुचोवणी दिल्या. आनी बायलां आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी सर्तीन आज गट पावण्यावेल्या निमाण्या मॅचींत भारत जपाना आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.